नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। या सत्काय मुखेल खबरो। राज्यात 180 शिक्षकांची भरती जातली, तशेच इयत्ता 9वे खातीर नवे राष्ट्रीय धोरण लागू करतले, मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांची माहिती। बाल सुरक्षा धोरण 2024 सक्तीन पालन जावचे, गोय राज्य बाल हक्क सुरक्षा आयोगाचे शिक्षण संचालनालयाकडे मागणे। गोय शेतकी खात्याच्या विभागीय कार्यालयान घडून हाडली किचन गार्डनिंग कार्यावळ। मडगावच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेची सर्गेस्त काशीनाथ दामोदर नायक यादस्तीक पंचम वेद नाट्य महोत्सव 20 मे सावन। आता पुराय खबरो। राज्यात येता त्या 1.5 ते 2 महिन्यात 180 शिक्षकांची भरती जातली, तशेच एसईआरटीक स्वायत्त संस्थेचा दर्जो दिवपाक डीएड शिक्षण दिवपी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था एसईआरटीच्या खाला हाडटले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उचेऱ्या पावड्यावेल्या बसके उपरांत पत्रकारांक दिली। या वर्सासावन येत्या 9वे खातीर नवे राष्ट्रीय धोरण लागू करपाचे बसकेत थारला। या खातीर सगळ्या मुख्याध्यापकांची रोखडीच बसका घेतले आणि सगळ्यांनी सहकार्य करचे असे आवाहन त्यांनी केले। या बसकेक शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश जिंगळे, गोय शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये, एसईआरटीचे संचालक मेघन शेटगावकर, समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक शंभू घाडी आणि हेर मानेस्त आशिले। 9वे खातीर नवे धोरण लागू करताना काय गजाली करच्यो पडटल्यो त्यो प्राधान्यक्रमान हातात घेतले। व्होकेशनल, इंटरडिसिप्लिनरी आणि आर्ट्स या 3 विषयांखातीर शिक्षक लागतले, तांकां नेमतले। ऑगस्टान या विषयाचे वर्ग सुरू जातले। इतिहास, भूगोल या विषयांच्या शिक्षकांक प्रशिक्षण दितले। नवे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी पूर्व प्राथमिक पांवड्यार सुरू जाल्या। आतासावन हे लागू केल्यार उच्च शिक्षणाखातीर मुखार ते उपयुक्त थारतले अशे मुखार मुखेलमंत्री उलयले। बाल सुरक्षा धोरण 2024 सक्तीन पालन जावचे अशे गोय राज्य बाल हक्क सुरक्षा आयोगान शिक्षण संचालनालयाक सांगला। सगळ्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी फावो ते उपाय घेऊचे अशे आयोगान कळीत केला। भुरग्यांचे हक्क, सुरक्षा तसेच त्यांचा मान सन्मान अबाधित उरचो या खातीर शाळा तसेच शिक्षण संचालनालयान सादूर रावचे असे बाल हक्क सुरक्षा आयोगान मागला। 2024 बाल हक्क धोरण सगळ्या माध्यमिक शाळांनी पुरायेन लागू करचे असे ताणी म्हळा। भुरग्यांच्या समस्या कशो हाताळच्यो तशेच तांकां कशे मार्गदर्शन करचे ते विशीं सगळ्या शाळांक मार्गदर्शक नेमावळ धाडल्या। शाळा व्यवस्थापनांनी याची गंभीरपणान दखल घेऊन अंमलबजावणी करची असे मुखार ताणी म्हळा। घराभोवतणी पोरसू करून आपल्यो गरजो घरातल्या घरांत पुराय करपा खातीर प्रत्येकान फुडाकार घेवपाचो उलो कुठ्ठाळेचे आमदार आतोन वाझ हांणी मारला। गोय शेतकी खात्याच्या विभागीय कार्यालयाच्या वतीन किचन गार्डनिंग येवजणेखाला कुठ्ठाळे हांगा घडून हाडिल्ल्या झाडां वाटपाच्या कार्यावळीत उलयतना आमदार वाझ हांणी म्हळें की सरकाराच्या ह्या येवजणेखाला आमकां जाय ती भाजी तशेंच फळां बाजारांतल्यान विकती घेवचे परस घरांतल्या घरांत पिकोव येता। फ्लॅटांनी रावतल्यांनी सुद्धा या येवजणेचो लाव घेवन अर्थिक बचत तशेंच पर्यावरण राखपाक आदार करूं येता अशे आमदार आतोन वाझ हांणी म्हळें। यावर झेडपी तसेच पंचवांगडी हजर आशिले। मडगावच्या गोमंत विद्या निकेतन या म्हालगडे संस्थेन घडून हाडिल्लो सर्गेस्त काशीनाथ दामोदर नायक यादस्तीक वर्सुकी पंचमवेद नाट्य महोत्सव सुमारा 20 मे सावन सुरू जातलो। या 3 दिसांच्या महोत्सवात 3 सादरीकरणां जातली। 3 दिसांचे सादरीकरण सांजवेळा 7 वरांचेर संस्थेच्या गोविंदकारी सभागृहात जातले अशे संस्थेन पत्रकार परिषदेत जाहीर केला। सुमारा नामनेचे कवी नाधो महानोर हांच्या कवितांचेर आदारिल्लो आणि जळगाव हांगासरले भवनलाल आणि कांताबाई जैन हांणी सादर केली कंठ दाटून आला ही संगीताची कार्यावळ जातली। महानोर हांचे 13 विद्यार्थी ही कार्यावळ सादर करतले। नारायण बावीसकर हांच्या संकल्पनेचेर आधारित ही कार्यावळ आसा। दुसऱ्या दिसा म्हळ्यार मंगळारा 21 मेक मूळ हिंदी लेखक मोहन राकेश हांच्या आधे अधुरे या नाटकाचो शंभू पाटील हांणी मराठीत अंकारीत केल्ले अपूर्णांक हे 2 अंकी नाटक सादर जातले। नारायण बावीसकर हांणी दिग्दर्शित केल्या नाटकात मंजुषा भिडे, राहुल निंबाळकर, प्रतीक्षा कल्पराज, मोना निंबाळकर आणि शंभू पाटील हांच्यो मुखेल भूमिका आसतल्यो। तिसऱ्या आणि निमण्या दिसा म्हळ्यार ब्रेस्तारा 22 मेक सोशल मंच आणि टायनी थिएटर कंपनीन तयार केल्ले आणि अर्थियन फाउंडेशनान सादर केले तुझी औकात काय हे नाटक सादर जातले। हे नाटक मूळ लेखिका वेदिका कुमारस्वामी बरयले आसा आणि प्रतीक्षा खासनीस आणि निकिता ठुबे हांणी नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन केला। या संगीताचे दिग्दर्शन दाबरे आणि स्वप्नील भावे हांणी केला। कविता आणि गीतातल्यान हे नाटक फुलत होता। देवदासी घराण्यातली वेदिका आपल्या घवाक म्हळ्यार प्रत्यक्ष देवाक घटस्फोट दिवन स्वातंत्र्याचो मार्ग आपणायता। देवदेवता हांच्या पारंपारीक कथांचेर प्रस्नचिन्ह उभे करपी ही नाट्यकृती आसा अशी माहिती संघटनेचे सचिव आनंद मासूर हांणी दिली। या पत्रकार परिषदेत अध्यक्ष सलील कारे, भांडारी नितीश नायक आणि वांगडी सुहास सडेकार हजर आशिले। आध्यात्मिक जिणेत प्रत्येक मनशाचो सैमाकडे संबंध येता। मनशाची जीण ही सैमाचेर निंबून आसता। देखून आपल्या जिणेकडेन जोडिल्ल्या वनस्पतीचे रक्षण करप ही जण एकल्याची जापसालदारकी। सैमाच्या रक्षणा खातीर सगळ्यांनी हातभार लावचो अशें मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी कुमार शिरोडे हांगा योगप्रभा भारतीय सेवा संस्थाच्या समर्पण आश्रम गोंयच्या 12व्या वर्धापन दिसा निमतान मुखेल सोयरे म्हणून उलयतना व्यक्त केले. हेवेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, संस्थेचे मुखेल आचार्य नवदाज नाईक, दक्षिण भारत प्रबंधक राजेंद्र गावणेकार आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. आपली जीण घडोवपाचे काम गुरू करता. आपल्या जिणेचो भवसागर पार करताना गुरूच्या मार्गदर्शनाची गरज असता. समाजाचे आपण देणे लागता हाचे भान सगळ्यांनी दौरून समाजकार्य करचे असे हेवेळार श्रीपाद नाईक उलयले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. चतुरंग प्रतिष्ठान हे नामनेच्या सांस्कृतिक संस्थेचो भांगरा उत्सवी वर्षाचो समारोप म्हणजे भांगरा उत्सवी आनंद सुवाळो फाल्यां 19 मेक सांजेच्या 5 वरांचेर फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात जातलो. ही कार्यावळ तालरंग, कृतज्ञरंग आणि स्वररंग अशा 3 भागांनी जातली. कृष्णदादा साळुंकी हाची शिवतांडव ही पखवाज, सहवादन आणि जुगलबंदीची कार्यावळ असतली. कृतज्ञरंग या कार्यावळीत चतुरंगाचे भांगरा उत्सवी वाचाळीतले पायाभरणीकार, शिल्पकार आणि सहयोगींचो कृतज्ञताय सुवाळो जातलो. या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून गोय राज्याचे लोकायुक्त अंबादास दोशी आणि मुखेल लपी म्हणून प्राध्यापक भूषण भावे हजर असतले. निमणे स्वररंग कार्यावळीत श्रुती भावे चित्रळे हांचे व्हायोलीन वादन जातले. संवसारात फामाद आशिल्लो गोठण वेलींग हांगचो पारंपारीक जागोर आयज रातच्या 10 वरांचेर वेलींग हांगा जातलो. गोयचे लोककला सादर केले ज्येष्ठ लोककलाकार तशेंच वेगवेगळे पुरस्कार फावो जाल्ल्या लोककलाकारांचो हातून आसपाव आसा. हो जागोरोत्सव पळोवपाक हजर रावचे अशें मंडळान मागला. सांगेच्या मिलाग्रीस सायबिणीचे वर्सुकी फेस्त आयजसावन सुरू. हे पुरुमेताचे फेस्त फुडले 5 दीस मेरेन सुरू आसतले. ह्या पुरुमेताच्या फेस्तात पावसाळ्याक लागपी वस्तू विकतात. खारे, मिरसांगो, मसालो आमटान धरून लाकडी, लोखंडी फर्निचर, कपडे, प्लास्टीक वस्तू, ताडपत्रे धरून घरांत वापरपाचे साहित्याची विक्री आणि खरेदी जाता. सांगे वाठारातले खास करून गावातले लोक काजूची विक्री करून पैसे एकठ्या करपाक ह्या फेरयेत आपल्याक जाय तसले सामान खरेदी करतात. कर्नाटक राज्यातले लोक व्हडल्या प्रमाणात ह्या फेस्ताक येतात. श्री माधवराव ढवळीकर ट्रस्ट बांदोडे आणि ग्रामपंचायत बांदोडे यांच्या जोडपालवान फाल्यां 19 मे ते 2 जून मेरेन मोफत योगिक डान्स शिबिराचे आयोजन केला. हे शिबीर सकाळी 6:45 ते 7:30 मेरेन चलतले. हे शिबीर बांदोडेच्या भाऊसाहेब बांदोडकर खेळामळार जातले. शिबिराचे उक्तावण फाल्यां सांजेच्या 6:30 वरांचेर ज्योती सुदीन ढवळीकर आणि मिथील ढवळीकर हांच्या हजेरीत जातले. हॅम रेडिओच्या पालवान 2 जूनाक पणजेत विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या कार्यशाळेचे आयोजन केलां. पणजेतले तंत्रमोगी शालेय आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां खातीर हे आयोजन असा. जांबूळ कॅफे हांगा ही कार्यशाळा जातली. 2 वरांच्या ह्या कार्यशाळेत हॅम रेडिओ म्हणून फामाद आशिल्ल्या हौशी रेडिओच्या आकर्षक जगाची ओळख करून दितले. विद्यार्थ्यांक प्रत्यक्ष रेडिओ उपकरणां हाताळपा वांगडा रेडिओ लहरी, ताचे वापरप आणि थेट प्रक्षेपणां अशी प्रात्यक्षिकां पळोवपाक मेळटली. कोलवेच्या साग मैदानाचेर आयोजित स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तावण केले. हेवेळार बाणावलेचे आमदार वेंझी विळगश आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या महोत्सवात नाल्ल आणि काजूपासून तयार केली वेगवेगळी उत्पादनां, पेयां, पाककृती आणि हस्तकलेची कलाकुसर हाचे प्रदर्शन भरला. महोत्सव 3 दीस चलतलो आणि हांगा गोयचे सांस्कृतिक पारंपारिक नाच प्रकार पहिले दिसा साजरे झाले. तशीच आयज गायिका हेमा सरदेसाय आणि एल्टिट्यूड आणि जुक बॉक्स ट्रायो हांचे संगीत हे आकर्षण ठरतले. फाल्यां क्रिम्सन टायड आणि ब्रँड एम्बॅसिडर हांचे सांगीतिक सादरीकरण जातले. काठमांडू नेपाळात आयोजित एका उत्सवी कार्यावळीत अनमोल राय ही ट्रान्सवुमन मिस पिंक नेपाळ 2024ची मानकरी ठरली. तर पहिली रनरअप म्हणून सरोसी नेपाने आणि दुसरी उपविजेती म्हणून आरोही बस्तेन हांची निवड झाली. आता अनमोल राय ह्या वर्षा थायलंडात जावपी मिस इंटरनॅशनल क्वीन 2024च्या सर्तीत नेपाळचे प्रतिनिधित्व करतली. या कार्यावळीत नेपाळचो समृद्ध वारसो दर्शवपी सांस्कृतिक कार्यावळीसयत होमोफोबिया, बायफोबिया, इंटरसेक्सफोबिया, ट्रान्सफोबिया आणि अफोबिया हांच्या खातीर जागृताय करपाक आंतरराष्ट्रीय दीस मनोवपाची ही कार्यावळ आयोजित केली. डायमंड सोसायटी नेपाळा वतीन आयोजित या कार्यावळीचो हेत एलजीबीटीक्यू समुदाय आणि सध्याच्या समाजातल्या त्यांच्या संघर्षाविषयी जागृताय वाढोवप आसा. समलिंगी लग्नांक परवानगी दिवपी नेपाळ हो दक्षिण आशियातलो पहिलो देश थारला. जे लैंगिक समानता लागू करपाच्या दिकेन आणि एलजीबीटीक्यू लोकांविशीचो भेदभाव रोखपाक एक पावल आसा. हवामान खात्यान गोयात 22 मे मेरेन पावसाची शक्यता उक्तायल्या. ते प्रमाण गोयात 20 मे मेरेन वारो 41 ते 55 किलोमीटर हे गतीन मारपाची शक्यता आसा. ह्या काळात नुस्तेकारांनी दर्यात वच्चे न्हय असं खात्यान उलो मारला. गोयात आता मेरेन फोंडे म्हालात सगळ्यात चड पावसाची नोंद झाल्या. अनुमॉन्सून 31 मेक केरळात पावतलो. केरळात पावतकच तो गोयात 4 दिसांनी पावता. गोयात मॉन्सून पावपाच्या तारखेविशी सध्या तरी अदमास काढप योग्य जावचे ना अशें हवामान खात्यान म्हळां. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राज्यात 180 शिक्षकांची भरती जातली तशेंच येत्या 9वे खातीर नवे राष्ट्रीय धोरण लागू करतले मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांची माहिती. बाल सुरक्षा धोरण 2024 सक्तीन पालन जावचे गोय राज्य बाल हक्क सुरक्षा आयोगाचे शिक्षण संचालनालयाकडे मागणे गोय शेतकी खात्याच्या विभागीय कार्यालयान घडून हाडली किचन गार्डनिंग कार्यावळ मडगावच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेची सर्गेस्त काशीनाथ दामोदर नाग यादस्तीक पंचमवेद नाट्य महोत्सव 20 मे सावन आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.